सावली अध्याय 11 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
संसाराच्या सारीपटावर डाव मांडिला जीवनभर, सरशी होऊन या सत्वर पुढे पुढे तो चालत असे। मनासारिके फासे पडती, सोंगट्या पुढे पुढे सरकती, इच्छांची होई परिपूर्ती जानकीच्या ते धवा। वत्सलेचा विवाह केला, तारेलाही पतीला भला, सौभाग्य लाभे चिमणेला संसारात परिपूर्ण। लाडकी कन्या कुसुम तिजवरी अत्यंत प्रेम, जानकीचा पूर्ण विश्राम पूर्ती होती जीवनाची। तिज बैसवोनी संसारी सर्वसूत्रे ठेवी स्वकरी, म्हणे चालावे तू वजिरापरी सारीपाटावर आपुल्या। सारीपाट चालावा नीट म्हणोनी प्रेमे असे अर्पित, भगवद्गीतेची चिमुकली प्रत वरातीची ये समयी तिला। श्रद्धा ठेवावी धर्मावर त्यागात चालवावा संसार, अनन्य भावे चरणांवर शरण जावे श्रीहरीच्या। इतुका अर्थ जरी जाणून संसारी वागशील जाण, जीवनी यश संपादून सुखी होशील लाडके। याची स्मृती रहावी चिरंतन, यास्तव गीता दिली प्रसाद खुण, नित्य तिचे दर्शन घेऊन संसारारंभ करावया। ऐसे तिज बैसविले संसारात तो कालाही उपवर होत, पुढे तिलाही सौभाग्य अर्पित मनासारखे मिळवूनी। तिचे मंगल कार्याकरिता सर्व एकत्र जमले असता, कार्य उरकोनी निश्चिंतता पावली असे जानकी। सहज बैसली अंगणी निवांतपणे गोष्टी करुनी, कुसुमला सांगे विनोदानी अशी सती एकदा। म्हणे तुम्ही न पाहिले मरण कधी सौभाग्यवतीचे जाण, काय विधी असतो जाणून घ्यावा म्हणून सांगते। मनुष्याच्या जीवनात संकटे येती असंख्यात, म्हणोनी जाणावे नित्य व्यवहार सर्व प्रसंगी। जरी सुवासिनीस आले मरण तिज अभ्यंग स्नान घालून, वाण सुवासिनीचे देऊन सुडासाडी नेसवावी। तै कुसुम जाई संतापून म्हणे मजन वाटे घ्यावे जाणून, महत्वन द्यावे विनाकारण कल्पनेतल्या गोष्टीला। तेव्हा जानकी सांगे हसून समज मलाच आले की मरण, म्हणून ठेविते सांगून तुला काय करावयाचे ते। चुडासाडी ठेविली पेटीत ओटीचा नारळ आहे सोबत, सर्व नेसवावे अंगावर प्रसंग कधी आलिया। सुवासिनीचे करावे पूजन तेरावा दिन येता जाण, जो जो येईल दर्शना कारण भोजनास त्या बैसवावे। तेव्हा कानावर ठेवूनी हात कुसुम उठोनिया जात, म्हणे मज हे न ऐकवत विचित्र तुझे बोलणे। ऐसे विनोदातले संभाषण अर्धवट राहिले तेथून, सर्व जाती गणदेवी हुन आपापल्या घरी ते धवा। असो एकदा चिमणेच्या घरी तिचे पतीच्या बरोबरी, एक मांत्रिक आला घरी मित्र म्हणोनी सहज। त्याला जादू टोणा अवगत त्या विद्येत होता पारंगत, कर्णपिशाच होते सेवेत जेठालाल पुराणीच्या। लोकात होता प्रसिद्ध मांत्रिक म्हणूनी ओळखीत, जादू दाखवी असंख्यात आश्चर्य पावती सकळ जन। ज्योतिष सांगे आपण हात दुसऱ्यांचा पाहून, अथवा मुख अवलोकून भविष्य वर्तवी तयांचे। चिमणाबाईस सांगे म्हणून की हात द्यावा पाहून, परीती सांगे नाकारून मीन दाखवी कुणाला। तेव्हा तिचे मुख अवलोकून तिज विचारितसे प्रश्न, की दैवी शक्ती येते दिसून तुमच्या आई मध्ये मजला। जरी सत्य गोष्ट असेलही तरी मी दर्शनास जाईनही, परी मज भेटतील की नाही सांगावे त्वा झडकरी, तेव्हा चिमणा सांगे हासून, जो जाईल श्रद्धा ठेवून त्याला ती भेटते जाण, निसंकोचपणे जावे तुवा। ते जेठालाल गेला गणदेवीस, केवळ जानकीच्या दर्शनास, तिज पाहोनिया चरणास साष्टांग नमन घातले। म्हणे मज केवळ तारण्यास, समर्थ एकटी तू आहेस, मी शरण आलो पायास, रक्ष रक्ष गे मजला। मी विद्या शिकलो मलिन, कर्म केले स्मशानातून, पिशाच्च केले आधीन, मंत्रविद्येने माझिया। कुमारिकांचे केले बलिदान, कुकर्मात रमलो आपण, पुढे गुरु गेला सोडून, अपूर्ण राहिलो विद्येत। पुढे न जाऊ शके आपण, मागे न येऊ शके परतून, मधल्या मध्येच अडकून राहिलो असे आज मी। सर्वांगाची होते लाही, परी कोणी न सोडवी मलाही, केवळ तुझीच कृपा लवलाही मज मुक्त करू शकेल। तेव्हा जानकी सांगे पुराणीला, तू अर्धवटची राहिलास, पूर्ण पारंगतन जाहलास आपुल्या या विद्येत। मी तुझ करीन मार्गदर्शन, तू विद्या करावी परिपूर्ण, नंतर करावे विसर्जन यज्ञामध्ये तियेचे। ऐसे करिता तू विसर्जन, तुझे दोष जातील जळून, तू मुक्त होशील वचनातून, गुरु पासून आपुल्या। पुन्हा या मार्गात न पडावे, भक्ती मार्गास आचरावे, कल्याण जीवनाचे साधावे, मनुष्य जन्मा येऊनी। तेव्हा तो अश्रुभरल्या नयनी, मणे मज घ्यावे उद्धरोनी, तयारी करीतो यज्ञाकारणी, जीव उतावीळ जाहला। जानकी पंचांग देई आणून, मणे बघावे तू यातून, चैत्र अष्टमीचा शुभ दिन, केवळ योग्य आहे त्यासाठी। हा एकच आहे शुभ दिन, कार्यसिद्धीचे साधन, नंतर न येईल घडोन ऐसी शुभसंधी कधीच। पुढील चैत्र नवमीला आम्ही जाऊ कैलासाला, भर दुपारचे समयाला रामनवमीच्या शुभदिनी। ही तारीख लिहावी पंचांगात, गुप्तता राखावी स्वमुखात, गौहत्येचे पाप लागत गौप्य स्फोट केलिया। तेव्हा पुराणी बोले दीनवचन, माते अल्प समय आहे म्हणून, त्वरित करावे मार्गदर्शन, पुढील कार्यसिद्ध व्हावया। तेव्हा पुढील प्रयोग सांगून, योग्य मार्गदर्शन करून, विद्या करून घेतली पूर्ण, त्याचे कडून स्मशानात। तै उजाडला शुभ दिन, चैत्र अष्टमी आली म्हणून, यज्ञ आणिला घडवून जेठालालचे हातून। चैत्राच्या या उत्सवात भक्त येती असंख्यात, दर्शन घेण्या गणदेवीत दूर दूरच्या गावांचे। सर्व आप्तगोत जमती, त्यांना यज्ञाची होती माहिती, आशीर्वाद घेण्यास येती तेच दिनी गणदेवीस। जेठालालच्या हातून असंख्य आहुती देऊन, विद्या केली विसर्जन यज्ञामध्ये जानकीने। कोहळा देती बळी म्हणून, सुरी फिरविता देहावरून, लाल रक्ताची धार लागून यज्ञकुंडात पडतसे। सर्व आश्चर्यचकित झाले, कैसे कोहळ्यातून रक्त निघाले, परी कोणान कारण कळले गौड बंगाल यज्ञाचे। यज्ञाची झाली पूर्णाहुती, पुराणीस मिळे विद्यामुक्ती, मनास लाभे परमशांती दास जाहला चरणीचा। जे भक्त दर्शनास येती जानकीचा आशीर्वाद घेती, प्रसाद भोजन ही करीती स्वगृहा जाती आनंदाने। असो ऐसे मासामागुनी मास गेले, पुन्हा चैत्राचे दिवस उजाडले, वसंताचे आगमन झाले, धरा सुमन सौंदर्ये बहरली। परी फुलात नवता सुगंध, शिशिर येता रेंगाळत, उभे वृक्ष पर्णे गाळत ग्रीष्माच्या आठवणीने। जरी देवीचे चाले पूजन, परी मुखतीचे दिसे म्लान, कोणान कळे कार्यकारण, खिन्नता दाटे मनात। जरी पूजा होती स्वीकारित, परी चित्त नव्हते देहात, कोठे तरी ते भिरभिरत, लक्ष होते शून्याकडे। ज्याची वाट होती पाहात, तो दूत आला धावत, म्हणे सर्व सिद्धता आहे स्वर्गात आगमनाची केली असे। ब्रह्मा विष्णू महेश्वर देवगंधर्व ऋषीश्वर लक्ष्मी सरस्वती सत्वर पार्वती सह पातल्या सभेत बसती सर्वजण म्हणे जानकी करील स्वर्गारोहण तिच्या स्वागता कारण जाणे असे सर्वांना। तिचे कोणी करावे स्वागत यात ठराव झाला संमत प्रभु रामचंद्राला करीती नियुक्त धरती वरून आणावया म्हणे चैत्रशुद्ध नवमीला तुम्ही पृथ्वीवरी अवतरला साजरी करीती उत्सवलीला धरतीवरी मंदिरात म्हणोनी जावे तुम्ही पृथ्वीवर जानकीस आणावे बरोबर तिचा अधिकार आहे थोर जगदंबा हृदयी विराजेल असंख्य तारे लखलखतील मुनी वेदघोष करतील गणगंधर्वही करतील स्तुती स्तोत्रांनी स्वागत। आम्ही सामोरे जाऊ सीमेवरी जेव्हा जानकीची येईल स्वारी ऐरावत पाठवू स्वर्गदारी तुम्हा सहित घ्यावया देवी देव चौसष्ट योगिनी तिज ओवाळतील सुवासिनी असंख्य दीपज्योती घेऊनी त्रिभुवनी करितील आरती तिचे करावया पूजन आतुरले स्वर्गी सारे जण जानकी सारिखे संतजन प्राण असती ईश्वराचे दूताचे ऐकून निवेदन देवीचे हृदय आले भरून नीरवाहे नयनातून खंडन पडे मुळीच म्हणे बालपणी जानकीस आपण वचन दिले खास की स्वर्गसुख सहवास तुझ लाभेल की अंती तिचे कार्य झाले से पूर्ण वचनास जागावे आपण म्हणोनी देई दिव्य दर्शन चैत्र अष्टमीला जानकीस उभी राहिली समोरून नयनातून झरे नीर कोमेजलेले मुख सुंदर वंदन करीती झाली तिज पाहता जानकीने आलिंगन दिले प्रेमाने परिमुखावर पाहता प्रश्नचिन्हे उभी राहिली समोर का मुख जाहले से म्लान काय घडले से कारण धैर्याचे खचते धीरपण हे तो कधी न पाहिले ते जगदंबा बोले हासून हात अंगावरी फिरवून तिचे चुंबन घेऊन म्हणे माझ्या लाडके प्राणप्रिये या पृथ्वीवरील सहवास अल्प राहिला तुम्हास उदयिक जाणे स्वर्गास रामनवमीच्या शुभदिनी स्वतः प्रभू रामचंद्र येतील ते तुमचे स्वागत करतील सवे तुम्हा घेऊन जातील भर दुपारच्या समयाला तुम्ही जाल स्वर्गात माझा तुटेल सहवास माया जडलीसे बहुत म्हणूनी लोचन पाणावले तेव्हा जानकी बोले हसून मायाचन सोडी मायेस जाण हे तो अभिनव आले दिसून प्रेम अपार माझेवरी परी माझी पूर्ण आहे तयारी संसार माया आवरली सारी तुम्ही कष्टी न व्हावे मनांतरी सिद्ध असे मी आनंदाने जानकीचे हे संभाषण आस म्हणतात पसरले जाण देवादिक येती दर्शना कारण पृथ्वी सभोवतालचे सर्व नद्या आल्या धावत गंगा नर्मदा सिंधू येत तापी कृष्णा गोदावरी येत कलश आणिले भरोनी नवमीचे सकाळ पासोनी धावपळ येई दिसोनी जानकीस घालिती स्वकरांनी अभ्यंग स्नान साऱ्याजणी स्नाने उद्धरती पापीजन तेणे कलुषित होते जीवन नद्या घालिती संतास्नान पावन स्वतः भावया सर्व नद्या भारतातल्या चरणतल धुण्या पातल्या आळी पाळीने बैसल्या सुवर्ण कलश घेऊनी जिला खेळविले अंगावरून तिचे न पहावे स्वर्गारोहण म्हणून धुके जणू पांघरून सृष्टी गुरगुटून बैसली जरी वसंत होता वावरत तरी वृक्षपर्णे होती गळत वाटे मूक अश्रूच ते गाळत फुले ही जाती कोमेजून परी रवी उगवला ते दिनी काही वेगळाची भाव जाणोनी संपूर्ण सृष्टी खडबडोनी जागी जाहली तेधवा प्रखर सूर्याच्या किरणांनी पायघड्या दिल्या घालोनी खगोलापासुनी धरणी पर्यंत वाटती उजळली धरतीवरी मंदिरात कीर्तने येती रंगात, श्रीराम जय रामचे गजरात, जयघोष चाले सर्वत्र, जन्मोत्सव चाले मंदिरात, तैसे प्रभु स्वर्गातुनी उतरत, रथात बैसोनिया येत, किरण पथावरून सूर्याचा, सप्त अश्व होते रथास, सुवर्णाचा बनविला होता खास, हिरे माणिके पाचूस नक्षीदारपणे लाविले, सवर्या ढाळीती देवदूत, उभे होते रथासंगत, मध्ये प्रभु राम बैसत, रथ आला अंगणी, सुस्वर होते वाजत, गंधर्वगण होते गात, संतमेळा जमला अंगणात, जय जयकार करीती उच्चस्वरे, प्रभु उतरले रथातून, तो जानकी आली घरातून, एकमेका सामोरे जाऊन आलिंगले परस्परा, जैसे प्रभु देती आलिंगन, जानकीचा प्राण निघे तेथून, देह धरणीवर सोडून चालली से स्वर्गात, ताळ मृदंगाच्या आवाजात, शंखनादाच्या घोषात, रथ तेथोनिया निगत स्वर्गवाटेने चाललासे, तिचे हे स्वर्गारोहण पहावया जमले देवगण, विमानात उभे राहून सोहळा बगती आनंदाने, पृथ्वीवरून येती संतजन, त्यांचे घ्यावे दर्शन, दुर्लभ देवाहुनी जाण आम्हाला असतिते, रथ आला स्वर्गासे दारात, तेथे ऐरावत होता डोलत, लक्ष्मी सरस्वती करात आरती घेऊन पातल्या, ब्रह्मा विष्णू महेश्वर 64 योगिनी येती सत्वर, अप्सरा जमती सभोवार, दर्शन घ्याया जानकीचे, जानकी ऐरावतावरी बैसत, सवे देवदेवी होत्या चालत, ऐसी मिरवणुकती निघत कैलासपदी पातली, जेथे आदिमाया बैसली तेथे ही मिरवणूक आली, जयघोषाने निनादली स्वर्गसृष्टी ते धवा, जानकी उतरली ऐरावतावरून, धावत गेली दर्शना कारण, परी ज्योतीत गेली विरुन, ज्योत प्रकाशात आपुल्या, कोण जगदंबा जानकी कोण, दोघींचे जाहले मीलन, आता बाकी राहिले शून्य पृथ्वीवरील भक्तांना, जानकीचे हे स्वर्गारोहण कोणी साहू न शके म्हणून, तिने दूर ठेविले आप्तजन कोणी नव्हते जवळी, स्वतास बरे नव्हते म्हणून सतरंजीवरी झोपली आपण, दादाजवळ होते म्हणून कळला तिचा स्वर्गवास, म्हणून या भक्तजन आदरांजली वहावी नयनातून, कल्पनाद्वारे स्वर्गारोहण पाहिले म्हणून धन्यवावे।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम एकादशोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।